आजचे दैनिक सुभक्ती पर्वत 24 सप्टेंबर इशूचा आनंदाचा पाठलाग। आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा इशू याच्याकडे पाहत असावे। जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे। इब्री 12:2 इशूचे उदाहरण ख्रिस्ती पूर्णानंदाच्या तत्वाशी विरोधक आहे का? म्हणजे हे की प्रीती आनंदाचा मार्ग आहे आणि हे की मनुष्याने याच कारणामुळे हा मार्ग निवडला पाहिजे। असे न होवो की कोणी सर्व शक्तिमान देवाची इच्छा पाळण्याच्या बाबतीत गोंधळात पडलेला किंवा कृपेचे साधन बनण्याच्या विशेषाधिकाराशी असंतुष्ट असलेला किंवा प्रतिज्ञेच्या प्रतिफळांना कमी लेखताना आढळून येऊ। इब्री 12:2 अगदी स्पष्टपणे सांगताना दिसून येते की येशूने या तत्वावर आक्षेप घेतला नाही व त्याचा नकार केला नाही। आजवर घडलेले प्रीतीचे सर्वात मोठे परिश्रम शक्य झाले कारण येशूने जो सर्वात मोठा आनंद त्याच्या पुढे होता त्याकडे आपली दृष्टी लावली, म्हणजे लोकांच्या सभेत देवाच्या राजसनाच्या उजवीकडे उंच केलेल्याचा आनंद, म्हणजे तो आनंद ज्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला। हे सांगताना लेखक येशूचे आणखी एक उदाहरण देतो, त्यात तो इब्री 11 वर्णिलेल्या इतर पवित्र जनांचाही उल्लेख करतो, म्हणजे त्यांचे उदाहरण जे त्यांच्या पुढे देवाने ठेवलेल्या आनंदासाठी इतके आविष्य आणि विश्वासाने भरलेले होते की त्यांनी पापाचे क्षणिक सुख भोगणे सुद्धा नाकारले। इब्री 11:25 आणि देवाच्या इच्छेशी एकरूप होण्यासाठी दुःख सोसणे पसंत करून घेतले। म्हणून गतसमेनेच्या त्या काळोख्या रात्री ख्रिस्ताला ज्या गोष्टीने दुःख सहनात टिकवून ठेवले तिचे किमान एक पक्ष त्या आनंदाची आशा होती जो वधस्तंभाच्या पलीकडे त्याच्यासाठी ठेवलेला होता असे म्हणणे बायबल विरोधी कथन होणार नाही। त्यामुळे आपल्यावरील त्याच्या प्रीतीची वास्तविकता आणि महानता कमी होत नाही, कारण ज्या आनंदाची त्याला आशा होती तो आनंद पुष्कळ पुत्रांना गौरवात आणण्याचा आनंद होता। इब्री 2:10 त्याचा आनंद आपल्याला मुक्ती मिळावी यात होता, जिचा परिणाम देवाचे गौरव आहे। आम्ही येशू बरोबर त्याच्या आनंदाचे भागीदार बनतो आणि गौरव देवाचे होते।